ইলাসরে শুক্রসর হচ্ছে দৌ শব্দ আর শব্দ অপর নাই, আচ্ছা মাঝে দৌ শব্দ সকলে নেই কি বলতো বন্ধু হইন আয়ুষ্য প্রসঙ্গ এটা মাঝে আয়ুষ্য রাজ্য প্রসঙ্গ সাংগিতে আমাদের যার কোণ জগবত আসেল প্রত্যেকাল তর ती কুঠেতরি ঊর্জা আসেল ते কুঠেতরি চৈতন্য আসতো आणि हे चैतन्य तुम्हाला कुठं मिळतं, का मिळतं, कसं मिळतं, कोण देतं हे तुमच्या भाग्यावर अवलंबून असतं. आमचं भाग्य आहे की आज मी याकडे आलो. बापूंनी आम्हाला जाणलंय, शेला काकाने आम्हाला जी वागणूक दिलेली आहे ती मंत्र्याहूनही जास्त आहे, त्यामुळे मंत्र्यांनी इथे यावं. हे जे ठिकाण आहे ते वैश्विक ऊर्जा ठिकाण आहे, विश्वाच्या ऊर्जेमध्ये आम्हा वैज्ञानिकांना जी स्पंदनं माहिती आहे ते सगळी स्पंदनं या ठिकाणी आम्हाला मिळतात. हा चव्हाणाचा सो नाही, चव्हाणाचा सो नाही, तो काढून टाका तर काढून सांगत नाही. चव्हाणातल्या सोस काढून टाकला तर काय होईल हे मी तुम्हाला सांगणार नाही. पण होईल ना आयुष्य हे असं प्रत्येकाचं निरनिराळ्या घटनांनी घडलेलं असतं. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य तसं घडणार आहे, घडलेलं आहे. वयाच्या 5-6 साल्या वर्षी चांगदेवांनी केलेली कृपा आज सगळ्यांनी मला ऊर्जा दिली. वैश्विक ऊर्जेचं वर्णन करताना बाहेरचा चंद्र सूर्य ग्रह तारे प्रत्येक क्षणाला त्यांची ऊर्जा त्यांचं चैतन्य हे बाहेर फेकत असतं आणि बाहेरचं सगळं वातावरण आहे त्या वातावरणात ती ऊर्जा जाते. ज्याची क्षमता असते, पात्रता असते, ती ऊर्जा खेचून तिथे येते आणि ती ऊर्जा तुम्हाला परमेश्वराने काय दिलेली आहे. आपल्या प्रत्येकाला केसाच्या टोकापासून ते पायाच्या टाकापर्यंत 3,42,216 इतकी ऊर्जा त्यांना दिलेली आहे. तुम्हाला जास्त पाहिजे असतील इकडे महाराज बसले सगळी महा त्यांच्याकडे या आणि तुमची ऊर्जा केंद्र वाढवून घ्या. पण 3 लाख मात्र पुष्कळ आहे. काय करू तर 3,42,216 ऊर्जा केंद्र परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली आहे. प्रत्येकाची कंपनं ही ठरावीत आहे. ते खाली झालं किंवा वरती केलं तर तिथे रोग आपल्याला होतात. आणि बंधू भगिनी ना कुठलंही औषध न देता फक्त शब्द माध्यम वापरून आणि मंत्र वापरून आमच्याकडे प्राचीन काळी आणि आजही अनेक रोग बरे झालेले आपल्याला सापडतात. म्हणजे ते लोक करतात काय तर ही ऊर्जा कमी झालेली आहे, कंपनं कमी झाली आहे किंवा वाढली आहे ती नॉर्मल करतात आणि इथे आपली मंत्रशक्ती मंत्रशक्ती कामाली जाते. ओपासून तर क्षपर्यंत प्रत्येक अक्षराला कंप आहे, कंप आहे. मी जेव्हा अ म्हणतो अ एक कंप आहे, बोला दुसरा कंप आहे, बोला तिसरा कंप आहे. आणि म्हणून मंत्राच्या प्रत्येक अक्षराला असणाऱ्या कंपांना त्या मंत्राच्या ऊर्जा प्राप्त झालेल्या असतात. एवढंच नाही तर निर्जीव सजीव द्विपद चतुष्पद या सगळ्यांना कंट्रोल करणार अशी ऊर्जा प्रत्येकाला परमेश्वरात दिली आहे. आपण निर्जीव म्हणतो पण ते निर्जीव नाही आहे. दगड निर्जीव आहे नाही आहे. दगड आमच्यापासून आयन वगैरे मौलिक बदललेलं आहे आणि या प्रत्येक मूलद्रव्याला ठराविक ऊर्जा कण आहे, त्या ऊर्जाकणाला ठराविक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जा त्या त्या घटकात आम्हाला मिळत असतात. सामान्यांचं वर्णन करताना असं आढळलं की या ठिकाणी बाहेरनं येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत या ग्रहण करण्याची शक्ती इथे प्रत्येक बाकीच्या कणात आहे आणि म्हणून आमचा समाज हा वैश्विक कणांनी भरलेल्या ऊर्जा कणांनी भरलेला असा वैश्विक ऊर्जा अक्ष आहे की प्राचीन काळापासून राम इथे असताना सुद्धा रामदासांना शिवाजीना ह्या गोष्टीचं उलगडा झालेला होता. आणि सगळ्याच गोष्टी त्यावेळेला काय घडलं आम्हाला माहीत नाही आहे, पण ज्या काही शिल्लक आहेत त्यावरनं आम्हाला नक्कीच खात्री पडते की वैश्विक ऊर्जा केंद्र असणारं हे भारतातलं एक द्वितीय असं ऊर्जास्थान आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी छातीतोडपणे सांगतो की बापू आणि शेलार काका आणि त्यांचा जो सगळा ग्रुप आहे ते काम करत आहे ते सामानगडाला विश्वाच्या ऊर्जा कक्षांमध्ये नक्की नेऊन बसवणार उत्सव. आणि याचा फायदा आम्हाला होणार आहे, इथे येणाऱ्या प्रत्येकाला ती ऊर्जा मिळणार आहे. त्या ऊर्जा मिळाल्यानंतर त्याची बौद्धिक क्षमता वाढणार. एकदा त्या बौद्धिक क्षमता वाढली तर संसाराकडे लागणाऱ्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांची विपुलता त्याला कधी कमी पडणार नाही आहे. आणि ही विपुलता देणारं हे एक मोठं केंद्र काळाच्या ओघात आपल्याला सापडलं आहे, त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचे लाख लाख आभार मला मानायलाच पाहिजे. आपण सगळ्यांनी काय बाबींचे स्वागत करूया. मला इथे बोलवलं दोन शब्दापेक्षा जास्त शब्द झालेले आहेत, मी तासन तास बडबड करणारा माणसे, पण वेळेचा अभाव आहे त्यामुळे इथे थांबतो. सगळ्यांना परत धन्यवाद देतो, बापूंना धन्यवाद देतो, काकांना धन्यवाद देतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. कोणीही इथे मला झोपलेलं आढळलं नाही आहे. आता काही लोक डोंगे पाडले त्यांनी, पण ते झोपले नव्हते, ते समाधीच लागले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.